सुपर हिट्स 93.5 पर रेड एफएम पर नियर एंड डियर वंस का अगर होगा जन्मदिन तो नाचना पड़ेगा। मॉर्निंग नंबर वन मध्य बर्थडे सेलिब्रेशन एंड आज कुमारी निवेदिता दिलीप शिरपुरकर हिचा 25वा वाढदिवस असतो। वारे वा। आणि सौ सुमेधा सुरेंद्र पुजारी यांचा 53वा वाढदिवस असतो। या दोघींनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत। श्रीवत्सव शिरपुरकर, कुमारी आकांक्षा, आजी आजोबा शिरपुरकर परिवार, श्री सुरेंद्र, सुमेधा, सुशांत, सुमंत पुजारी, श्री राजेंद्र, मंजुषा, विलास, वैदेही, कुमारी मोक्षदा, पूर्विका, आजी अगस्ते, आजी आणि संपूर्ण अगस्ते परिवार। बरं, पदवे निवेदिता ही उच्च शिक्षणासाठी चालली अमेरिकेला म्हणे। तिला प्रवासाच्या शुद्ध खूप खूप शुभेच्छा। तरक्की करणार डिअर, बहुत तरक्की करणार। विवेक जो नित्यनिमान आपल्या नियर अँड डिअर वनचा वाढदिवस आपल्या सोबत विवेकानं सेलिब्रेट करत असतो, त्याच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस, नाव आहे त्याचं मधू। मधूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि नितीनच्या आजोबांचा आज वाढदिवस असतो। बरं, आज ते 88 वर्षांचे झालेत, क्या बात आहे, समृद्ध असा अनुभव। वा वा वा, आजोबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत त्या सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत तुमच्यासाठी 4 ट्रॅक्स येत आहेत। थोड्याच वेळात एन्जॉय, थोड्याच वेळात इतिहासाबद्दल बोलूयात। स्टे ट्यून्ड, बजाते राहा।